आध्यात्मिक तत्वांचं मार्गदर्शन प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन पेशंट लोकांना काहीतरी हिलिंग मेकॅनिझम प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन केलं त्याचं सगळं विष्णू प्रभूंच्या मार्गदर्शनाखाली औषधीमध्ये होतं आणि त्यांचं देश विदेश ते जाऊन प्रचार करतात भारतात आणि इतर देशांमध्ये आणि बसाना म्हणून एक मोठं आयोजन शस्त्रक्रिया होतं बसानामध्ये त्या शस्त्रक्रिया हजारो सर्जरी ते मोफत केल्या जातात युपीमध्ये वृंदावनच्या जवळ त्याचे पण ते स्वतः फाउंडर आहेत आणि ते स्वतः त्यांच्या नियंत्रणाखाली ते बघतात पंढरपूरला पण मोठी ऍक्टिव्हिटी होते आता त्यांचा मोठा कॅम्प झाला त्याची पण सुरुवात त्यांनीच करून दिली 70-80 हजार लोकांना वैद्यकीय सेवा रुग्णाला जवळ मिळते हे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा आत्मा म्हणून एक सिरियल येतं कधी टीव्ही बघत असाल तर ते आत्मा म्हणून एक चॅनलवर त्यांचा सिरियल येतो आत्माचा आणि त्याच्यामध्ये पण त्यांचे टीव्ही सिरियल मध्ये पण त्यांचे लेक्चर्स हे तुम्हाला सिरियलवर बघायला मिळते असे ख्यातनाम आपल्याकडे आज आलेत त्यांना आपण सगळ्यांनी मोठ्या आवाजाने हरी बोल तीन वेळेस म्हणून त्यांचं स्वागत करायचं हरी बोल वेलकम टू पंचस्मृती बसते
अरे
आणि सगळ्यांनी आपला फोन सायलेंट ठेवा आणि जे काही ते सांगतील त्याच्यामध्ये कृपया शांत असेल तर खूप सगळ्यांना ऐकू येईल पाठीमध्ये लोकांना तर कृपया मोबाईल सायलेंट नोट ठेव
मी पण ठेवले हरे आता मी छोटस भजन म्हणणार आहे ते केवळ भगवंताच्या दिव्य नामामधून म्हटलेलं आहे तर सर्वांना अशी विनंती आहे की प्रत्येक व्यक्ती आज जिथे उपस्थित आहे आपण सर्वांना वेळ काढून आपल्या किमती वेळेला आपण दिलेला आहे सर्वांनी प्रत्येक व्यक्तीने आपण इथे भगवंताच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सर्वांनी भगवंताचं नामस्मरण करायचं आहे आता रामशरण भगवंतीचा सुंदर कीर्तन केलं त्याप्रमाणे सर्वांनी आता या छोट्याशा 2 मिनिटांच्या कीर्तनामध्ये मनापासून भाग घ्यायचा शब्द फार सोपे आहे लक्षात असाल तर ते म्हणण्याकरता काही मला कठीण पडणार नाही जय राधा माधवा कुंज
Thank you. Thank you.
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जो मौसम आहे, सीझन सुरू झालेला आहे आणि आता गावोगावी शहरोशहरी आणखी ठिकाणी हा उत्सव अनेक दिवस चालत राहणार आहे. तर त्याच उपशंगाने आज डॉक्टर संतोष चौधरी यांच्या प्रयत्नामुळे आणि आपल्या सगळ्यांच्या सहयोगामुळे इथे आज वसईमध्ये तुमच्या आरोग्य केंद्रामध्ये जन्माष्टमीचा कार्यक्रम संपन्न होत आहे. अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय पवित्र आणि शुभ घटना आहे, कारण प्रत्येक जीवाच्या कल्याणाकरता म्हणून भगवंतावर जन्म घेत असतात. जन्म कर्माच्या मे दिव्यम एव योगेत त्यक्त्वा देहम पुनर्जन्म न इति मामेति सो अर्जुन. भगवंत म्हणतात की माझा जो जन्म आहे तो साधारण जन्म नाही, तो अवतार आहे आणि माझी जी कार्य आहे साधारण कारण ते लीला आहे. आपण करतो ते कार्य भगवंत करतात ते लीला. याचं रहस्य जे कोण समजून घेईल त्याला कोणाला कळून चुकेल याचं रहस्य तत्व, त्या व्यक्तीला ह्या जीवनाच्या शेवटी पुन्हा या जगामध्ये जन्म घ्यावा लागणार नाही. त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नाही हे अर्जुना निश्चित समज की माझ्या या जगातील लीला आणि माझ्या या जगातील अवतार होणे ही जी क्रिया आहे ही ज्यांना समजून येईल की ती दिव्य आहे, साधारण नाही, त्या व्यक्तीला पुन्हा या जगामध्ये जन्म मृत्यू म्हातारपण आणि आजार व्याधी या सगळ्या चक्रातून त्याची मुक्तता होऊन जाईल. हे जीवन कसं आहे, हे जीवन जन्म मृत्यू ह्याने आवृत्त झालेलं आहे. कुठचीही व्यक्ती कितीही जरी मोठी झाली तरी पण ते जन्म आणि मृत्यूच्या कथाकडून मुक्त होऊ शकत नाही. हे प्रत्येकाला लागू आहे, अमेरिकेचा अध्यक्ष असू दे, भारताचा प्रधानमंत्री असू दे, तुम्ही आम्ही असाल, प्रत्येकाला हे जन्माचं दुःख, मृत्यूचं दुःख, म्हातारपणाचं दुःख आणि आजाराचं दुःख, रोग याचं दुःख जे आहे सगळ्यांना लागू आहे. प्रत्येकाला ऊन लागणं, सर्दी लागते, पावसाला लागतो, प्रत्येकाला मच्छर कुत्रा मांजर व्हायरस विषाणू यातून त्रास होतो, मन त्रास येतं प्रत्येकाला आणि प्रत्येकाला निसर्गाकडून अतिवृष्टी अवृष्टी दुष्काळ भूकंप अशा नैसर्गिक आपत्ती या सगळ्यांचा त्रास प्रत्येक जीवाला होत असतो. तो गरीब असेना का, श्रीमंत असेना का, सुंदर असेना खूप असेना का, सुशिक्षित असेला असेना किंवा अशिक्षित असेल, प्रत्येक व्यक्तीला हे सगळे विविध प्रकारचे त्रास जे आहेत ते लागतात. आणि हे ज्याला कळतं की या जगामध्ये हे सगळे त्रास भोगावे लागतात त्या व्यक्तीला बुद्धिमान म्हटले. बुद्धीचं लक्षण काय, सर्वप्रथम लक्षण बुद्धीचं म्हणजे की हे जग दुःखाने भरलेलं आहे आणि आपल्याला आपल्या इच्छेविरुद्ध दुःख भोगावे लागत आहे हे समजून येणार हे खरं सर्वप्रथम लक्षण आहे बुद्धीचं. आणि त्यानंतर त्याला प्रश्न पडेल की कथा तो वृद्ध जिज्ञास ह्यातून बाहेर कसं पडायचं, ह्या दुःखातून मुक्त कसं व्हायचं, ती अवस्था आहे मुमुक्ष अवस्था. तिथून भगवंताचा शोध सुरू होतो की यातून बाहेर पडायचं कसं. जो जेलमध्ये मनुष्य राहतो तो जर जेलमध्येच फाईव्ह स्टार हॉटेलमधनं जेवण घेऊन येत असेल, तिकडे टीव्हीची व्यवस्था करत असेल, तिकडेच एसी लावत असेल, तिकडे मोमो गाद्याची व्यवस्था करत असेल, त्याला आपण काय म्हणणार, मूर्ख मनुष्य. कारण जेल हे त्याचं परमनंट घर नाही, तिकडे तो परमनंट राहायची व्यवस्था. तर लक्षण बुद्धीचं काय आहे की जेलमधनं लवकरात लवकर बाहेर कसं पडायचं हे बुद्धीचं लक्षण आहे. जेलमध्ये राहून फाईव्ह स्टारचं अन्न कसं मागवायचं हे बुद्धीचं लक्षण नाही. त्याच प्रकारे या जगात राहताना या मनुष्य जीवनाचा उपयोग करूनच भगवंताच्या आशीर्वादाने या जगाच्या कैदीतून बाहेर कसं पडायचं हे मनुष्य जीवनाच्या बुद्धीचं श्रेष्ठ लक्षण आहे. आणि त्याकरता ही बुद्धी दिलेली आहे, नाहीतर आहार आणि निद्रा आणि नरमादीचा संभोग आणि सुरक्षा या त्या जीवांच्या चार मूलभूत गोष्टी आहेत. प्रत्येक जीवाला आहार लागतो, निद्रा लागते, पुनरुत्पादन करायची गरज लागते आणि संकटाला की रक्षण करायची गरज पण लागते. ह्या चार गोष्टी करण्याकरता मुंगीचा मेंदू पण पर्याप्त आहे आणि हत्तीचा मेंदू सुद्धा पर्याप्त आहे आणि माशाचा मेंदू सुद्धा पर्याप्त आहे आणि जोडाचा मेंदू पण पर्याप्त आहे. आहार निद्रा भय मैथून ह्या चार गोष्टी करण्याकरता फार मोठा प्रकल्प मेंदू आवश्यक नसतो. प्रयोग माहित काढायकडे तर मनुष्याला मोठी बुद्धी का दिली भगवंता. आम्ही डॉक्टर होतो, आमची एवढी मोठी मोठी पुस्तक होती आम्ही असताना, पण भक्ती मार्गामध्ये प्रवेश केल्यानंतर मला हे कळून चुकलं की ती मोठी मोठी पुस्तकं आत्मसात करण्याकरता सुद्धा एवढ्या बुद्धीची आवश्यकता लागत नाही जेवढी बुद्धी भगवंताला समजून घेण्याकरता लागते. भगवंताचं जे शास्त्र आहे, भगवंताचे जे ग्रंथ आहे, त्याचा मतथार्थ, त्याचा सारांश समजून घेण्याकरता फार मोठी बुद्धी लागते. आणि ती बुद्धी मनुष्य जीवनामध्ये, मनुष्य शरीरामध्ये भगवंताने आपल्याला दिली आहे. नाहीतर ही बुद्धी केवळ आहार कसा मिळवायचा, निद्रा कशी चांगली करायची, आणि कशा प्रकारे सुंदर प्रकारे पुनरुत्पादन करायचं, आणि कशा प्रकारे आपली रक्षा करून घ्यायची, याच्याकरता बुद्धी आवश्यकता नाही. तर ही बुद्धीची जी योजना भगवंताने आपल्याकरता केलेली आहे, ती त्यांची प्राप्ती करण्याकरता, त्यांना समजून घेण्याकरता, त्यांच्या लिहिलेचं आणि जन्माचं दिव्यत्व समजण्याकरता म्हणून ती बुद्धी आपल्याला दिलेली आहे. आणि त्या बुद्धीला अनुषंगाने अनुकूल म्हणून भगवंत पुन्हा पुन्हा या जगात जन्म घेतात. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये अनंत रूपामध्ये, अनंत प्रकारे, प्रत्येक योनीमध्ये, समुद्राच्या योनीमध्ये, मनुष्याच्या योनीमध्ये, देवतांच्या योनीमध्ये, जनावरांच्या योनीमध्ये, प्रत्येक योनीमध्ये नानाविध प्रकारे भगवंत हे नियमितपणे, जशा समुद्रामध्ये अनंत लाटा येतात तशा भगवंताचे अवतार होत असतात. ही आपल्यावरची अनंत कृपा आहे. भगवंताला ऐकण्याची काही आवश्यकता नाही. जसं पंतप्रधान प्रधानमंत्रीला जेल नेण्याची आवश्यकता असते का? काही गरज नाही. पण जेलमध्ये सगळं आलेलं आहे ना, व्यवस्था सगळे इथे बघण्याकरता कधी कधी प्रधानमंत्री जेलमध्ये येऊ शकतात पाहणी करण्याकरता, म्हणून ते कैदी होत नाहीत. कैद्यांकडे आपल्या बरोबर प्रधानमंत्री पण आले, ते पण आपल्या बरोबर राहणार आता तसं नाही. तर या जगामध्ये एवढी दुःख, भगवंताच्या विपरीत मनाची लोकांची प्रवृत्ती आणि लोक पाप करतात, अशा दुःखमय जगामध्ये भगवंताला याची काही गरज नाही. तरीही भगवंत पुन्हा पुन्हा काय करतात? तर भगवंताला आपल्या सर्वांवरती प्रेम आहे म्हणून ममई वांशो जीव लोके जीवभूत सनातन. भगवंत म्हणतात की सगळे जीव जे आहेत ते माझे पुत्र आहेत. प्रत्येक जीव, तो कीटक असो, मासे असो, किंवा झाड असो, किंवा सस्तन प्राणी असो, किंवा पक्षी असो, किंवा देवता असो, किंवा मनुष्य असो, 84 लक्ष योनीमध्ये जितके जीव आहेत ते सगळे जीव भगवंताचे पुत्र आहेत. मम एव अंश हे माझेच अंश आहे. आणि कसे सनातन आहे, चिरंतन, कधी ते पुत्र व्हायचं नष्ट नाही. आपण कायम भगवंताचे पुत्रच आहोत, बालकाचे पुत्र, भगवंताचे बालकच आहोत. तर हे बालक जे भगवंताला सोडून या भौतिक जगामध्ये येऊन शरीर धारण करून दुःख भोगत आहे, त्यांच्या बद्दल कणव येऊन करुणा म्हणून भगवंत पुन्हा पुन्हा अंतर घेतात. जसं घरातून काहीतरी मूर्खपणा करून निघून दिलेल्या मुलाकरता पुन्हा पुन्हा बालक कुठे आहे हे प्रेमाने वडील शोधतात. कुठे गेला होता मुलगा, कुठे राहतो, कुठे खातो, कुठे झोपतो, तो व्यवस्थित आहे का, सुदृढ आहे का, आरोग्य संपन्न आहे का, या काळजीने घरातून निघून दिलेल्या मुलाकरता आई वडील पुन्हा 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 शोध घेतात. तसं भगवंत आपल्या सर्वांना कृपा करण्याकरता आपल्याबद्दलच्या काळजीच्या कोणी या जगामध्ये पुन्हा पुन्हा होतात. म्हणून हा उत्सव साजरा करायचा, त्यांच्या जन्माची आठवण करणे, त्यांच्या करुणेची, त्यांच्या कृपेची, त्यांच्या दयेची आठवण आणि ग्रॅटिट्यूड म्हणजे ऋणी भावना, कृतज्ञ भावना, कृतज्ञ भावना व्यक्त करण्याकरता म्हणून हा उत्सव करायचा, आठवण करण्याकरता की भगवंतांनी आपला जो दिव्य धाम आहे गौलोक वृंदावन वैकुंठ जे आहे, तिथला आनंद, तिथली लीला, तिथल्या भक्तांचं प्रेम ते सोडून भगवंत इथे होता घेतात. आणि इथे येऊन काही वर्ष राहतात. कृष्ण भगवंतांनी 1500 वर्ष काढली होती द्वापर युगाच्या अंतिम काळामध्ये, आणि निर्ण्या लीला केल्या, वृंदावनामध्ये केल्या, मथुरामध्ये केल्या, द्वारकेमध्ये केल्या, हस्तिनापुरात केल्या, अशा प्रकारे या की येण्या प्रकारे त्यांच्या दिव्य रूपाचं आकर्षण सर्वांमध्ये निर्माण व्हावं, त्यांच्या लीलेबद्दल आकर्षण निर्माण व्हावं, आणि पुन्हा आपण जे जीवन सोडून इथे आलो त्या जीवनाची आठवण व्हावी. तो दिव्य आनंद जो आपण पूर्वी प्राप्त करत होतो तो सुद्धा सोडून आपण या जगातला आनंद होण्याकरता इथे आलेलो आहोत आणि दुःख भोगत आहोत, ठोकरे खात आहोत, त्याची आठवण व्हावी भगवंताची म्हणून भगवंत पुन्हा पुन्हा अवतार घेतात. आणि आपल्याला पुन्हा पुन्हा बोर होऊ नये म्हणून कधी राम म्हणून येतात हिरव्या रंगामध्ये, हा कधी बलराम म्हणून येतात, कधी नरसिंह भगवान म्हणून येतात, कधी नरसिंह होतात, कधी कुर्मा होतात, कधी वराह होतात, कधी नरसिंह होतात, परशुराम होतात. निरनिराळ्या प्रकारे निरनिराळ्या लोकांमध्ये निरनिराळ्या उद्देशाने भगवंत अवतार घेतात आणि ह्या जगामध्ये येऊन अनंत नानाविध दिव्य लीला करतात. केवळ त्यांच्या लीलेचं श्रवण करून देखील आपलं पूर्ण कल्याण होऊ शकतं अशा या दिव्य लीला आहेत त्यांच्या. केवळ स्मरणाने रुक्मिणी जेव्हा विदर्भामध्ये होती तिने कृष्णाला कधी पाहिलं नव्हतं, पण केवळ कृष्णाबद्दल येणाऱ्या बातम्या ऐकून तिने आपलं हृदय कृष्णाला देऊ केलं, पूर्णपणे समर्पित करून टाकलं आणि शेवटी त्याची पत्रराणी बनली. परंतु पत्रराणी होईपर्यंत कृष्णाने त्याचं हरण करेपर्यंत कधीही रुक्मिणीने भगवंताला पाहिलं नव्हतं. ज्या कृष्णाने ते प्रेमपत्र दिलं, ब्राह्मणातर्फे ते पत्र त्यांच्याकडे पोहोचवलं, तरी सुद्धा त्यांनी रुक्मिणीने कृष्णाला पाहिलं नव्हतं. केवळ श्रवण, केवळ त्यांच्याबद्दल ऐकून, त्यांच्या लीलेबद्दल वर्णन ऐकून त्यांनी आपला आत्मा भगवंताकडे पूर्ण समर्पित केला होता. आणि म्हणूनच त्या श्रवण शक्तीच्या बलामुळे, त्याच्या महात्म्यामुळे, त्याच्या गौरवामुळे रुक्मिणी देवी भगवंताची पटराणी बनली. तरीही श्रवणाचं महत्व आहे म्हणून आपण इथे बसलो आहोत आणि भगवंताच्या लीलेचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतो. तिची कथा अशी आहे की एका गर्गमुनी नावाचे एक प्रसिद्ध संत आहे. गर्गमुनी, नारदमुनी, भारद्वाजमुनी, वशिष्ठ मुनी, विश्वामित्रमुनी, त्याच्यापैकी एक गर्गमुनी. तर गर्गमुनी एका उग्रसेन राजा म्हणजे कंसाचे वडील त्या दरबारावर एकदा आले आणि उग्रसेन अतिशय इंद्राप्रमाणे श्रेष्ठ अशा आसनावरती बसले होते आणि तेव्हा त्यांनी गर्गमुनी स्वागत केलं, आसनावरून उठून आणि गर्गमुनींना आपल्या आसनावर बसवलं. त्या सभेमध्ये अक्रूर म्हणजे कृष्णाचे मामा आणि देवकीचे वडील देवक राजा आणि कंस आणि अनेक यादव मंडळी उपस्थित होती. त्या सर्वांनी ह्या गर्गमुनींचं पाय धरून स्वागत केलं, त्यांना फुलांची माळा अर्पण केली, त्यांची स्तुती केली, त्यांना फलाहार करवला. त्यावेळी गर्गमुनींनी देवक राजाला असं सांगितलं की शूरसेन राजाचा जो मुलगा आहे वसुदेव, त्याच्याकरता तुझी मुलगी जी आहे ती सर्वश्रेष्ठ आहे. तुझ्या मुलीकरता वसुदेव हा सर्वश्रेष्ठ वर आहे म्हणून तू ताबडतो यांचा विवाह करून टाकावास. तर संतांची आज्ञा शिरोधारे मानून गर्भगुरूंची आज्ञा, देवक राजाने आपली प्रिय पुत्री देवकी हिचा विवाह थाटामाटाने वसुदेवाशी लावून दिला आणि देवकाची देवकीची देवकीचा चुलत भाऊ कंस म्हणजे दुसऱ्या बहिणीपासून झालेला. तर कंस आणि वसुदेव यांचं खूप प्रेम होतं, कंस आणि त्यांची बहीण देवकी यांचाही खूप प्रेम होतं. तर आपल्या माहीत असलेल्या भाऊजी वसुदेव याच्यावरचं प्रेम आणि आपली स्वतःची बहीण आहे याच्यावरचं प्रेम ह्या प्रेमापोटी कंस म्हणाला की ह्यांच्या लग्नानंतरची जी वरात आहे ती ज्या रथातून जाईल त्या रथाचं सारथ्य मी करेल. साधारणतः कधी राजपुत्र सारथी म्हणत नाही, शूद्राचं कार्य. परंतु प्रेमापोटी कंस म्हणाले की देवकी एक वसुदेव यांचं सारथ्य मी करणार, लगाम मी घेणार हातामध्ये आणि स्वतः घोड्या हात टाकत माझ्या बहिणीला सासरी पोचवणार. अशा प्रकारे त्या देवक राजाने दिलेली जी हुंडा आहे, हुंडा, एक लाख रथ, 10 लाख घोडे, 10 लाख हत्ती, त्याच्यानंतर दागिने, 1 लाख दासी अलंकारांनी सुशोभित केलेल्या अशा सगळ्या लवाजमासोबत ही वरात चाललेली आहे आणि ब्राह्मण वृंद जे आहे ते अतिशय सुंदर श्लोक म्हणत आहे भगवंताचे वराचे अनुरूप असत आणि अतिशय सुंदर मृदंग भेरी आणि वाद्य सितार रंग आहे अशा दिव्य वातावरणामध्ये वरात चालली आहे. फार आनंदी प्रसंग आहे, कंस फार प्रेमाने आपल्या बहिणीकडे राबवत आहे. अशा वेळी आकाशातून आकाशवाणी होते, हे पूर्ण कंस तुला ठाऊक नाहीये ज्या बहिणीचा इतक्या प्रेमाने तुला जोडतोय सारथी म्हणून तिच्या 8व्या पुत्रापासून तुला मुक्ती होणार आहे. एका क्षणात सगळं प्रेम संपुष्टात. या व्यक्तीला म्हणतात राक्षस, राक्षस म्हणजे कसं, राक्षस प्रवृत्ती म्हणजे कशी, केवळ स्वार्थ, जोपर्यंत स्वार्थ त्याच्यामध्ये लिहिलं आहे तोपर्यंत प्रेम आहे, आदर आहे, माया आहे, सर्व आहे. तर ज्यावेळेस स्वार्थ संपतो लगेच शत्रुत्व निर्माण होतं एका क्षणात. तर आपल्या छोट्या बहिणी जी आपल्या दयेला पात्र आहे, प्रेमाला पात्र आहे, त्याच्यावर प्रेमाने चढत ओढत आहे, त्या नवविवाह आहे असं पण नाही की घरी बसलेली आहे 50 वर्षाची बहीण आहे सांगितलं. जसं आज विवाह आहे ती नवरी होऊन सजलेली आहे, आपल्या नवीन उपवरा नवऱ्यासमोर बसून तीर्थातून आलेली आहे, आज तिचं लग्न झालेलं आहे. अशा शुभप्रसंगामध्ये काही मागे पुढे न पाहता कंसाने लगेच तलवार काढली आणि तिचे केस पकडले, त्यांना पकडून रथाखाली आणली आणि तलवार उचलली, त्या शिरच्छेद काढला. किती फास्ट घटना घडली बघा, अचानक आकाशात आली, अचानक मिनिटात वातावरण बदललं, सगळी वाद्य बंद झाली, श्लोक सगळे बंद झाले, स्मशान शांतता पसरली आणि लगेच कंसाने तलवार काढली आणि त्याच्यावर वार करणार तेव्हा वासुदेवाने हात पकडला. वसुदेव ही व्यक्ती जी आहे अतिशय शांत दुर्भाव स्वभावाची व्यक्ती आहे. अशा कठीण प्रसंगात सुद्धा मनाचं संतुलन न ढळू देता त्यांनी शांतपणे ताबडतोब हात पकडला आणि त्याला म्हणलं, कंसा तुझी भय नाही, तू दयेला पात्र आहे, तुझा लग्न झालंय. अरे तू जेव्हा दिग्विजय करायला गेला होतास त्यावेळी किती राक्षसांना तू वर्षांना वश केलंस, त्या गर्गसंहितेमध्ये मोठं वर्णन आहे दिग्विजयाचं, कंसाने केलं होतं. जगातल्या प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यातल्या राक्षसाला त्यांनी आपल्याला आव्हान देऊन युद्ध करून मांडणी केलं होतं. प्रत्येक राक्षसाला जे जे राक्षस कृष्णाने मारले ते सगळे कंसाचे मांडणी केले. कंसाने जगभर फिरून त्यांना आव्हान देऊन देऊन सगळ्या राक्षसांना युद्धाला प्रवृत्त करून त्यांना त्यांनी वश केलं होतं. सगळ्या राक्षसांनी शरणागती पत्करली होती. तर नरकासुराच्या देशामध्ये जेव्हा कंस जातो दिग्विजय करण्याकरता, तिकडे धेनुकासूर, प्रल्हंबासूर, बकासूर, अघासूर आणि पुतना हा ग्रुप जो आहे त्याच्याशी युद्ध होते. तर बकासूर, धेनुकासूर, प्रल्हंबासूर आणि अघासूर यांना कंस जो आहे 22 मिनिटांमध्ये वश करतो. त्यानंतर पुतना जी आहे ती अति तिला म्हटलंय खेचरी, म्हटलं खेचरी ती एका गवताच्या पात्याला अभिमंत्रित करून त्याच्यावरती बसून आकाशात उडायची, एवढी ती सिद्धी प्राप्त केली पाहिजे राक्षसी. ती जेव्हा आली युद्ध करण्याकरता तेव्हा कंस म्हणाला, तू कसरी आहेस, तुझ्याशी युद्ध नाही करणार, तू बकासुराने वश केलाय तर तू बकासुराची बहीण आहेस, तर माझी पण बहीण म्हणून तुला माझी युद्ध नको करू. या प्रसंगाची वसुदेवाने कंसाला आठवण करून दिली, अरे कंसा ती राक्षसी तुझ्या युद्ध करण्याकरता आली होती, तिला तू बहीण मानलीस आणि तिला सोडून दिलीस, ती तुझी प्रत्यक्ष बहीण आहे आणि तिला तू आज विवाहाच्या दिवशी मारायला देणारस, हे कसं काय. तरीही कंसाच्या मनामध्ये काय प्रकाश नाही पडला. त्याच्या मनात एकच गोष्ट होती की हिच्यापासून जो आठला पुत्र होईल त्याचा तो माझा वध करेल, त्यामुळे हिचा वध करणं आवश्यक आहे, ताबडतो. मग वसुदेवाने पुन्हा विचार केला शांतपणे, कारण त्याने इतका चांगलं आर्ग्युमेंट देऊन सुद्धा कंसाला ते काय पटलं नाही. त्याने म्हटलं, बघ कंसा तुला भय कोणापासून आहे, हिच्यापासून होणाऱ्या आमच्यापासून होणाऱ्या आठव पुत्राचा भय तुला, मी किंवा माझी पत्नी तुला काय मारणार नाही. तर मी तुला वचन देतो की मला आणि हिला होणारी प्रत्येक पुत्र जो आहे तो तुला मी येऊन अर्पण करत जाईल. आता वसुदेवाची ख्याती होती, वसुदेव सत्य वचन त्याचं पूर्ण जगामध्ये ख्याती होती की जो बोलेल तो करेल, हा बोले तैसा चालेल त्याची पावली, अशी ख्याती होती वसुदेवाची. तर जेव्हा वसुदेवाने सगळ्यांसमोर या बाक्या प्रसंगामध्ये वचन दिलं की माझ्या होणाऱ्या प्रत्येक मुलाला तुला अर्पण करत जाईल, तेव्हा कंसाने तलवार व्यायाम केली आणि त्याबरोबर घरी निघून गेला. घरी पण गेला नाही, सासरी तिकडून घरी निघून गेला वैतागून. मग वरात घरी पोचली आणि आयडाने नारद मुनी तिथे पोचले कंसाकडे आणि ते म्हणाले, कंसा हे तुला ठाऊक नाहीये, गोकुळामध्ये जितके गोपाल आहे ते सगळे देवता लोक आहेत. भगवंताच्या आदेशाने सगळ्या देवतांनी गोपाळ म्हणून गोकुळात जन्म घेतलेला आहे, त्यामुळे हे नंद महाराज जे आहे, यशोदा, हे सगळ्या गोपी ज्या सगळ्या देवांना आणि देवाच्या पत्नी त्या सगळ्या मथुरेमध्ये जेवढे लोक आहेत, यादव वंश जे आहे ते सगळे देवता आहेत आणि तुझे हाडवैरी सगळे लोक आहेत. आणि तुला वाटलं की आठव्या पुत्रापासून तुला धोका आहे, वध होईल तुझा, तर हे देवता लोकांचे वामोमार्गी आहे, म्हणजे काय त्यांचा आठवा नंबर कुठून सुरू होईल ते तुला कसं कळणार. म्हणून त्याने काय केलं, त्याच्या हातामध्ये एक कमळ दिलं,
गोल कमळ,
अशा गोल पाकळ्या, आणि त्याला म्हणजे बघ कमसा ही एक पाकळी पकड, तिला पहिली मान आणि मोज बघू, आठ, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, आता तू हिला पहिली मान ह्या इकडच्या आणि परत मोज आठवी कुठची, अशा प्रकारे कुठच्या पाकळीला पहिलं मानशील तेव्हा आठवी पाकळी जी आहे दुसरी ती गेली, बघितली त्या कंसाने तीन चार पाकळ्या घेतल्या आणि मोजल्या एक दोन तीन चार पाच, एक दोन तीन चार पाच, आणि प्रत्येक वेळी आठवी पाकळी वेगळी आली, अशा प्रकारे कंसाला भ्रमित करून नारदांनी सांगितलं की आठवी पाकळी कुठची आहे ते निश्चित नाही, कुठचीही आठवी पाकळी असू शकते, त्याप्रमाणे वसुदेवाचा देवताच्या आकाशवाणीप्रमाणे आठवा पुत्र कुठच्या गणतीप्रमाणे असेल हे ठाऊक नाही. लगेच कंसाला खूप म्हटलं अरे हे बरोबर आहे असं म्हणणं, अरे त्यांनी आता मी देवकीला वसुदेवाला ठार मारून टाकतो, पण ठार मारून नकोस, दोघांनी अरेस्ट केलं, 10,000 साली त्याच्या घराशी पहाऱ्यावर ठेवले. त्याच्या आधी जो पहिला मुलगा झाला सांगायला विसरलो, तर प्रथम पुत्र झाला नाव होतं कीर्तिमान, त्याला त्यांनी वसुदेवानी जन्म होता क्षणी तान्ह्या माळा घेऊन ते दरबारामध्ये आले कंसाच्या, हे कंसा हे माझं बाळ. वसुदेवाचा सत्यवचनी स्वभाव स्वभाव पाहून तिथं प्रभावित झाला कंस, अरे त्या दिवशी बोलला होता आता वर्ष झालं गोष्टीला, कदाचित आपलं मुलाचं वात्सल्य प्रेम पाहून त्याचं मन बदलू शकतो ना, आई वडिलांचं मन येते, तरी सुद्धा एवढा मनुष्य आठवण ठेवून शब्दाला जागून इथे पोचला, पण जा वसुदेवा जा, तुला निर्भय आहे त्या मुलाला पण निर्भय आहे, कारण मला या मुलाचं काही भय नाही, मला आठव्या पुत्रापासून भय आहे, आणि त्यानंतर नारदमुनी आहे सांगायला, आणि पुन्हा कंसाने त्यांना अरेस्ट करून त्यांना 10,000 सैनिक लावले पाहिल्यावरती, आणि त्याच मुलाला त्याने अभय दिलं होतं, त्याला खेचून घेऊन भिंतीला आपण शिळ्यावरती आपण तुझा नाश करून टाकला. त्यानंतर प्रत्येक वर्षाला देवकी वसुदेवाला एक पुत्र झाला, 6 पुत्र कंसाने जन्म होताक्षणी शिळेवरती आपटून त्यांना नष्ट करून टाकले, पण पहिल्या मुलाला जेव्हा त्यांनी मागलं त्यावेळी त्यांचे वडील तिथे उदासीन त्यांना खूप संताप झाला, त्यांनी लगेच आपल्या मुलाला लुकण्याचा प्रयत्न केला, वसुदेवाला वाचवण्याचा प्रयत्न केला, आणि हे पाहून कंसाला खूप द्वेष आला, त्यांनी आपल्या सगळ्या सैनिकांसगळे वडिलांच्या सैनिकांवर आक्रमण केलं, आणि भर सभेमध्ये म्हणजे घरात असायच्या भयंकर युद्ध झालं, उग्रसेनाची सेना त्यांच्या बाजून सगळ्या सैनिक एकच होती, पण जेव्हा उग्रसेनाने वडील एक बुडबुडगा समोर उभे ठाकले तर लगेच सैन्य पण विभागलेलं, त्यांचं सैन्य आणि मुलाचं सैन्य हे एकमेकांना भेटलं आणि भयंकर युद्ध झालं, सभागृहामध्येच खच पडून लागतो रक्ताचा आणि माणसाचा. मग कंसाने आपली गदा काढली आणि आपल्या गदेने सत्कारासाठी पाहता पाहता काही क्षणा सगळ्यांचे हात डोकी पाय करून टाकले त्यांचे, आणि त्याच वेषाने त्यांनी ज्या कंसाने जगामध्ये कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन राक्षसांना वश करून चक्रवर्ती सम्राट पदवी स्थापन धारण केली होती, त्या कंसाने शेवटी आपल्याच घरामध्ये सगळ्यांचा वध करून वडिलांना अरेस्ट केलं, कैद केलं, आणि वसुदेवाला वडिलांना पण कैद होता, आणि जबरदस्तीने बळजबरीने राजसिंहासन ग्रहण केलं आणि मथुरेची नगरी त्याला धारण केला, 6 मुलांचा वध केला, त्याच्यानंतर 7व्या मुलाच्या रूपामध्ये भगवंताचे प्रथम अवतार लीला अवतार बलराम अनंत शेषा रूपाने देवकीच्या गर्भामध्ये प्रवेश केला, आणि योगमायाच्या शक्तीच्या प्रभावाने भगवंताने योगमाया भगवंताची बहीण आहे, भगवंताची योगमाया आणि महामाया या दोन शक्ती आहेत, योगमायाला भगवंताने पाचारण केलं की हे योगमाया माझा अंश बलराम रूपाने देवकीच्या गर्भामध्ये स्थित आहे, त्याचं संकर्षण करून तो गर्भ जो आहे तो द्रोहिणीच्या गर्भामध्ये स्थापन कर, आणि त्यानंतर मग देवकीच्या गर्भामध्ये मी जन्म घेणार आहे. तर भगवंताच्या आदेशाप्रमाणे योगमायेने हे 7व्या गर्भाचं संकर्षण केलं आणि ती गर्भ घेऊन तिने रोहिणीच्या गर्भाशयामध्ये स्थापन केलं, कारण रोहिणी ही बलरामांची तिरंतर माता आहे, आणि कंसाचा हा व्यवहार पाहून ताबडतोब आपल्या दुसऱ्या पत्नीला रोहिणीला सुदेवाने आपल्या मित्राकडे पाठवलं होतं गोकुळामध्ये की तिथं सुरक्षित राहा, गर्भवती आहेस तर तिथं सुरक्षित राहा, आणि अशा प्रकारे हा गर्भ प्रस्थापित केल्यानंतर काही दिवसांनी 5 दिवसानंतर बलरामाचा जन्म झाला, पण तो झाला गोकुळामध्ये, आणि त्यानंतर भगवंतानी देवकीच्या रामाने प्रवेश केला त्याआधी सर्व स्वतः प्रथम त्याच्या आधी भगवंत वसुदेवाच्या हृदयात प्रकट झाले म्हणून तो जन्म दिव्य म्हटलेला आहे. जन्म कर्म चमे दिव्यम का म्हटलेला आहे? आपल्याप्रमाणे नाही. पुरुष की संबंध होऊन योगी मार्गाने प्रवेश जन्म होणं हा साधारण मार्ग झाला जगातला लौकिक लौकिक पद्धती झाली जन्म द्यायचे. पण भगवंत लौकिक पद्धतीने जन्म घेत नाही. तर भगवंत स्वतः प्रथम वसुदेवाच्या हृदयात प्रकट झाले. वसुदेव अतिशय प्रफुल्लित झाले, सुंदर झाले, प्रकाशमान झाले, आनंदी झाले. त्यानंतर भगवंतांनी वसुदेवाच्या हृदयातून देवकीच्या हृदयात प्रवेश केला आणि त्याचबरोबर देवकी पण प्रकाशमान झाली. ज्या कैदेमध्ये दोघे होते त्या कैदेत प्रकाश पसरला. देवकी अतिशय सुंदर झाली. तिला पाहण्याकरता म्हणून देवी देवता आकाशातना तिकडे जमा झाले आकाशामध्ये त्याच्याकडे जवळ येऊन आणि नंतर देवकीच्या हृदयातून भगवंतांनी तिच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि भगवंत तिच्या गर्भात असताना देवकीला दिसू लागलं की इंद्र ब्रह्म आदि शिव आदि जितक्या 33 करोड देवता आहेत त्या सगळे देवदेवता हातात पुष्प गंध अगरबत्ती दीपक घेऊन गीत गात गात भगवंताची स्तुती करतात आणि माझ्या गर्भाची प्रदर्शना करतात. सर्व लोक भागवतामध्ये दशम स्कंधामध्ये अनेक अध्याय आहेत देवतांनी गर्भावस्थामध्ये केलेल्या प्रार्थना असा एक अध्याय आहे. त्यामुळे सगळ्या देवतांनी म्हणून भगवंताच्या अवताराच्या प्रत्येक अवताराच्या संबंधामध्ये खाली येऊन देवकीच्या गर्भाशयाला अधिक दर्शना केल्या आणि त्यानंतर श्रावण मध्य अष्टमी बुधवारचा दिवस रोहिणी नक्षत्र हर्षण योग मध्यरात्री 12 वाजता भगवंतांनी जन्म घेतला. कसा? योनी मार्गातून नव्हे, प्रत्यक्ष गर्भाशयामध्ये प्रकट झाले. 4 भुजा हरी संपूर्णपणे आपलं बाळाला असतात. छोट असत किती कोण असतात? 4 कोण, 5 कोण, 6 कोण, 7 कोण, कधी कधी 8 कोण, जास्तीत जास्त. पण स्वतः भगवंत पूर्ण रूपाने चतुर्भुजधारी शंख चक्र पद्म गदाधारी गळ्यामध्ये वैजंती माला छातीवर कौस्तुभ मणी कानामध्ये कुंडल प्रकाशमान कुंडल कोरडे कोरडे केस खांद्यावरती रूपात वाहिलेले मुकुट धारण केलेले हा कमरेवरती पितांबर अशा सुंदर अवस्थेमध्ये भगवंताने अवतार घेतला देवकी आणि वसुदेवासमोर. त्यावेळी देवकी घाबरून गेली. अरे भगवंत तुम्ही आलात, खरंच तुमची वाट बघतोय, तुम्ही आता इकडून कुठेतरी दडून जा लपून जा. स्वतः भगवंत समोर उभे आहे. तरी पण मातेची माया अशीच असते. शेवटी ते पुत्र रूपात आले ना, त्यांची आई होती ती. त्यावेळी ते बालक रूपाने का नाही आले तर भगवंताला त्याने ओळखलं नसतं की हे भगवंत आहे. म्हणून भगवंतांनी प्रथम चतुर्भुज धारे संपूर्ण ऐश्वर संपन्न अलंकार संपन्न विद्या संपन्न प्रकाश संपन्न अशा रूपामध्ये भगवंतांनी दर्शन दिलं आणि भगवंतांनी देवकी आणि वसुदेवांना आठवण करून दिली की तुम्ही देवता लोकांच्या स्वर्ग लोकांच्या 12,000 म्हणजे कसं आपल्याकडचे 6 महिने हा तिकडचा 1 दिवस देवतांचा आपल्याकडचे 6 महिने तिकडचा 1 दिवस अशी 30 दिवस त्यांचा 1 महिना असे 12 महिने त्यांचं 1 वर्ष अशी 12,000 वर्ष देवकी आणि वसुदेवानी पहिल्या जन्मामध्ये तपस्या केली होती. कशी तपस्या केली होती? आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवून संबंध न करता एकमेकांशी ऊन पाऊस वादळ गरमी सूर्यप्रकाश सहन करून केवळ वृक्षावरून पडलेल्या सुख्या पानांना ग्रहण करून म्हणजे चांगली पानं पण नाही ती मातारी होऊन पिवळी होऊन पडतात ना सुकलेली पानं ती पानं त्यांनी ग्रहण केली केवळ आहाराकरता जेव्हा लागत तेव्हा आणि सर्व धार्मिक तत्व पालन करून तपस्या करून दिवसभर 24 तास भगवत ध्यान करून त्यांनी 12,000 वर्ष तपस्या केली होती. त्याच्या फळ म्हणून भगवंत त्याच्यावर प्रकट झाले. त्यावेळी त्यांनी भगवंताकडे मुक्तीचं समाधान नाही मागितलं, त्यांनी भक्ती मागितली आणि म्हटलं भगवंता तुम्ही माझा पुत्र घेऊन जन्म घ्या. या प्रसंगाची भगवंतांनी त्यांना आठवण करून दिली की तुम्हाला कदाच आठवत असेल तुम्ही पूर्वजन्मामध्ये माझ्याकरता मी पुत्र व्हावा म्हणून 12,000 वर्ष तपस्या केली होती. त्याच्या फलरूपामध्ये मी प्रथम तुम्ही पृष्णी आणि सुतक पूर्वजन्मामध्ये असताना मी तुमच्या पुत्रारूपाने पृष्णी गर्भ या नावाने जन्म घेतला. पहिला जन्म कसा? देवकी तू पृष्णी होतीस, वसुदेव तू सुतापा होतास. त्या जन्मामध्ये मी पृष्णी गर्भ म्हणून तुझा पुढे जन्म घेतला. दुसऱ्या अवतारामध्ये कारण भगवंत म्हणाले की मी तीन वेळा तुमचा पुत्र बघेन, त्याने म्हणाल वरदान वर मागितला होता की माझा तुम्ही पुत्र म्हणून यावा. भगवंताने म्हटलं की तीन वेळा येणार पुत्र म्हणून तुमचा. पहिल्या वेळी कृष्णी गर्भ म्हणून, दुसऱ्या वेळी अदिती देवतांची आई, इंद्राची आई आणि सगळ्या देवतांची आई, आणि तिचे पती कश्यप मुनी हे आपल्या सगळ्याचे जनक आहेत, मूळ प्रजापती आहेत. तर कश्यप आणि अदितीच्या पुत्राच्या रूपामध्ये म्हणजे वामन भगवान, उपेंद्र भगवान, ज्याने बळी महाराजांचं गर्भारण केलं. आठवतं गोष्ट म्हणून बळी देवत्याचं आपण बोललं ना दिवाळीमध्ये बळीपती पदा प्रल्हादाचे पुत्राचे पुत्र, प्रल्हादाचा पुत्र विनोचन, त्याचा पुत्र बली महाबली, त्याला ज्याने दमन केलं ते वामन भगवान भगवंताच्या दुसरा अवतार कश्यपाने अदितीच्या पोटी. आणि हा तिसरा अवतार माझा असा भगवंत सांगताय. आता तुम्ही देवकी आणि वसुदेव म्हणून आला आहात, तुम्ही तेच आहात आणि तुमची इच्छा पूर्ण करता म्हणून मी तिसऱ्यांदा आलेलो आहे. तरी पण देवकीने आणि वसुदेवाने ताबडतोब भगवंतांना वंदन केलं. आणि असं म्हणजे भागवतामध्ये की भगवंताला वंदन केल्या क्षणी जे त्याच्या मनात भय होतं हंसाचं की आपण मुलाला मारेल, आपल्या सहा पुत्रांना वध केलेला आहे, हे सगळं भय तत्क्षण नष्ट झालं आणि एकदम निर्भय झालं दोघेही वसुदेव आणि देवकी. त्यावेळी सिद्ध लोक, चारण लोक, गंधर्व लोक, अप्सरा लोक, किन्नर लोक या सगळ्या लोकांमधून देवता लोकांनी येऊन भगवंताची पूजा केली, भगवंताला स्तुती केली आणि भगवंताने आदेश दिले वसुदेवाला, दोन आदेश दिले, मला ताबडतोब इकडून घेऊन जमुना पार करून गोकुळात जायचं आणि नंद महाराजांच्या घरी यशोदेला एक कन्या झालेली आहे, ह्या पुत्राला मला तिथे ठेवायचा आणि त्या कन्याला घेऊन पडायचं. सगळ्या या जन्माच्या वेळी अतिशय घनघोर वर्षा होती, रात्रीच्या मध्यभागी अतिशय घनघोर अष्टमी दिवस, अष्टमी त्याही होते, चंद्र कसा असतो अष्टमीला अर्धा असतो, पण चंद्र हे भगवंताचे सेवक आहे. चंद्र म्हणाले की स्वतः भगवंत पूर्ण चंद्र अवतार घेत आहे प्रतिका अर्धा होता, म्हणून ह्या दिवशी अष्टमीच्या दिवशी अर्धा चंद्र असताना देखील चंद्र पूर्ण आकार झाला. रात्रीच्या वेळी कुठेही फुलं उमलत नसतात, मुलांना फुलं तरी दिवसा म्हणतात सूर्य आल्यानंतर, पण स्वतः परम पुरुषोत्तम श्रीकृष्ण भगवान जन्म घेत आहेत या आनंदाने सगळ्या ठिकाणी मध्यरात्री डोहामध्ये नदीमध्ये आणि डबक्यामध्ये सगळ्या ठिकाणी कमळाची फुलं केली उमलली, सगळ्या झाडांमध्ये फुलं आणि फळं भरून आली, पक्ष्यांनी कीर्तिलाट केला, मोरांनी कीर्तिलाट केला, सगळ्या ठिकाणी दिव्य ध्वनी प्रकट झाले, जमुनेला पूर आला आणि सगळ्या कैदेमध्ये अनेक दारं होते, अनेक कुलप होते, अनेक पहारेकरी होते. त्यावेळी सगळ्या पहारेकरांना महामायाने प्रभावित करून निद्रस्त करून टाकलं आणि आपोआप सगळे टाळे फुटली, आपोआप दारं ओढली गेली आणि वसुदेवाने भगवंताला टोपलीत घालून छान भगवंताने त्याचं रूप बदललं आपल्या आईच्या आनंदाने, म्हणून छान थोडस बाळ म्हणून त्याने आपल्याला प्रकट केलं. त्या बाळाला प्रथम स्तनपान करून लगेचच देवकीने त्याचा त्याग केला आणि टोपलीमध्ये घालून पुस्तकावर ठेवून वसुदेव बाहेर निघाले. तारा आपोआप उघडली आणि ते जमुनापाशी आले तर जमुना इतकी भयंकर तुफान दोघं झालं होतं आणि खूप तिची पातळी वाढली होती. तरी भगवंताची आज्ञा होती म्हणून वसुदेव पाण्यात शिरू लागले आणि पाण्यात शिरू लागल्यानंतर काय झालं, जमुना आणखी आणखी वर आली. तर पहिल्यांदा गुडघ्यापर्यंत, मग कमरेपर्यंत, मग छातीपर्यंत, मग नाकापर्यंत, नाकाच्या वरती वसुदेव खूप चिंतित झाली, आता काय करू. अचानक पाणी वरती गेलं आणि भगवंतांनी टोपलीतना पाय बाहेर काढले आणि यशू जमुनेचा स्पर्श झाला पाण्याला, पायाला झाला भगवंताच्या पायाला स्पर्श होता, जमुनेने रस्ता दिला. जमुना देवी जी आहे ती पण देवी आहे, गंगा, जमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी सगळ्या देवी आहे, त्या नदी रूपाने या जगात सेवा करतात. तर भगवंताचा चरणस्पर्श प्राप्त व्हावा म्हणून ती जमुना वरती 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 आहे आणि चरणस्पर्श होताच आशीर्वाद घेताच तिने असा रस्ता दिला की बाजूला उंच उंच पाण्याची पातळी मधून नसता मोकळा आणि मागून परत पाण्याचा भरत 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 आणि वसुदेव सहजगत्या पोहोचले गोकुळामध्ये, त्यावेळी त्याच दिवशी त्याच क्षणी रात्री मध्यरात्री यशोदेने कन्येला जन्म दिला होता आणि भगवंताच्या योगमायेच्या प्रभावाने जन्म देताच ती इतकी थकली की तिला झोप लागून गेली. हे पण तिला कळलं नाही पुत्र आहे की पुत्र आहे काय, आणि ती तत्काळ झोपून गेली आणि गोकुळामध्ये सगळे झोपे गेले आणि गुप्त रूपाने वसुदेवाने प्रवेश केला घरामध्ये. पाहिलं की यशोदेच्या बाजूला एक प्रकाशमान कन्या जी आहे शांतपणे पवलेली आहे. आपल्या पुत्राला ते ठेवलं, त्या कन्येला घेतलं टोपलीमध्ये आणि ते तिकडून निघाले. परत आले, परत यमुनेने त्यांना रस्ता दिला आणि ते आपल्या त्या कन्येला घेऊन ते पुन्हा संसाराच्या जे गाईड आहे तिकडे पोहोचले. आणि जसा त्यांनी आत प्रवेश केला आपोआप सगळी दर बंद पडली, कुलूप लागली गेली आणि जेव्हा त्याच्या खोलीमध्ये शेवटच्या कारागृहात ते पोहोचले तर सगळी दर आपोआप बंद झाली आणि त्यावेळी त्या मुलीने रडणं सुरू केलं. तोपर्यंत उचलेपासून आणीपर्यंत प्रवेश करेपर्यंत मुलीने मुक्का सुरू केलं नाही आणि कारागृहात पोहोचल्यानंतर मुलीने रडणं सुरू केलं आणि सगळे पहारेकरी उठले की झाला जन्म झाला, आठव्या पुत्राचा जन्म झाला. धावत 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 गेले कंसाकडे की झाला आठवा पुत्र आलाय, लगेच तुम्ही या. लगेच कंस खाऊन गेले की आता मला काळ जन्म घेतलेला आहे, माझ्या काळाने जन्म घेतलेला आहे, मेरे काळ ने जन्म लिहिली आहे. त्याच लगेच धावत धावत आले तेव्हा देवकी म्हणाली तिला, अरे दादा मुलगा नाही आहे, मुलगी आहे. आकाशाने म्हटलं होतं की मुला म्हणून तुझा होतो, ती तर मुलगी आहे, तुला काय भय नाही याचं. ते म्हणे कंसाने फार गडगडाट हस्त केलं. ते म्हणाले देवता सुद्धा आता फोटो बघायला लागले, त्यांचे आकाशवाणी फोटो झालेले, तरी पण चान्स घेणार नाही म्हणून जबरदस्तीने नको नको. देवकी म्हणाली माझी ही मुलगी आहे, तुला जेव्हा मुलगा म्हणून तेव्हा मी माझी मुलगी तुला त्याची बायका म्हणून तुला देईन, तुझी सून करून घे ह्या मुलीला असं मी तुला वचन देते. तरी पण अशा कुठच्याही भावनेच्या आधारित असलेल्या बोलण्यावरती विचार विश्वास ठेवण्याकरता किंवा विचार करण्याकरता कंसच्या मनस्थित नव्हता. त्याने हिसकावून घेतली आपल्या बहिणीच्या हातून आणि पुन्हा त्या बाळाला शिळेवरती पटकणार तेव्हा ती ते बाळ जे आहे ते कन्या जे आहे त्या हातातून निघाली आणि आकाशात गेली आणि अष्टभुजाधारी देवी करून स्थान दिले आणि मोठ्याने गडगडाट हास्य केलं. आणि हे मूर्ख नवसा, तुझा बाळ जो आहे तो दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित आहे आणि तुझा वध निश्चित आहे. आता तरी तुझ्या बहिणीला आणि तुझ्या भावजींना त्रास झाला बंद करून टाक. आणि देवीने दिव्या दृष्टीने आणि अचानक जेव्हा पाहिलं की आपलं सगळं षडयंत्र सगळं प्रयत्न सगळं बहिणीला नष्ट करायचं आणि त्या पुत्राला नष्ट करायचं, आठव्या पुत्राला पकडायचं त्याला पण वध करायचा, सगळं प्लॅन फेल झाल्यानंतर एकदम कंस जो आहे एकदम नम्र झाला. आपल्या बहिणीच्या पायाशी पडला, ताई मला माफ कर, मी तुला खूप कष्ट दिले परंतु हा बाळाचा प्रभाव आहे, माझा काही दोष नाही. हे राक्षस प्रकाश असतात, कधी नम्र स्वार्थाप्रमाणे तर कधी अग्रेसिव्ह तर कधी क्रूर कधी काय कधी काय. तत्वज्ञान सांगणं भाव केले की जीव अमर आहे, हा माझ्या बाळाने हा जीव नष्ट होऊ शकत नाही, केवळ शरीर नष्ट केलेलं आहे पण आत्मा अमर आहे आणि हे सगळं माझ्या हातून देवाने करून घेतलेलं आहे, माझा यात काय दोष नाही, मला तू माफ कर. आपल्या समोर डोळ्यासमक्ष आपल्या सहा पुत्रांचा वध केल्यावर देखील मोठ्या मनाने देवकीने आपल्या भावाला माफ केलं. वसुदेवाने आलिंगन दिलं, म्हणला काही प्रॉब्लेम नाही, कारण वसुदेव आणि देवकी हे भगवंताचे महात्मा भक्त आहेत. असं कोणी माफ करू शकतं का? आपल्या डोळ्यात जगत त्याने आपल्या पुत्राचा वध केलाय, सहा पुत्रांचा एका मामामध्ये इतक्या तान्ह्या बाळांचा वध केलाय, तरी सुद्धा देवकी वसुदेव त्यांना माफ केला. आणि दुसऱ्या दिवशी कंस गरगडत आले पश्चाताप काढून करत, तेव्हा त्यांच्या राक्षसी जे मित्रमंडळी आणि मंत्रीगण होते त्यांना सल्ला दिला, अरे कंसा तुम्ही इतकं आकाश का होता, तुमचा काळ ज्या ठिकाणी आहे त्याला शोधून काढू त्याला. ते देवताय सांगतात गोपगण आणि इकडचे मथुराचे यादव वगैरे देवता आहेत ना, तुमच्या धनुष्याचा टणत्कार जो आहे त्याला सगळे हे भीतात, तुमचा गदेचा आवाज जो आहे गरगडाचा ती चमक आहे ती पाहून सगळे घाबरतात. तुम्हाला घाबरायची काय गरज नाही, आमच्याकडे एक योजना आहे. गेल्या 10 दिवसात जितकी बाळ जन्माला आलेली आहेत कोकणामध्ये त्या सगळ्यांचा मदत करा, त्यात तुमचा काळ असणार कुठेतरी, आपण त्याला पण एका लॉट का माल एक साथ सबको हम खत्म कर देंगे। अशा प्रकारे एका मागून एक राक्षस पाठवून त्यांनी गोकुळामधल्या सगळ्या बालकांना मारून टाकले आणि त्या बालकांना मारण्याचा प्रयत्न म्हणून पुतना या राक्षसाला पाठवलं आणि तिने सुंदर स्त्रीरूप धारण करून आपल्या स्तनामध्ये कालकूट विष घालून सगळ्या बालकांना आपल्या स्तनपान करून तिने ठार मारून टाकलं। आणि जेव्हा ती गोकुळात पोहोचली नंद महाराजांच्या घरात, त्यावेळी कृष्णाने पण तिने आपल्या खुशून घेतलं। अंगणामध्ये मागे जाऊन उत्सवाच्या वातावरणामध्ये सगळ्यांना चकवून तिने यशोदाकडनं बाळाला घेतलं आणि अंगणामध्ये मागे जाऊन आपल्या पदराखाली मुलाला घेतलं। पण त्या बाळाने जो केवळ 6 दिवसाचा होता, 6 days old, त्याने स्तनपान केलं, विषपान केलं आणि जीवपान पण केलं। एकाच वेळी गुप्तपान विषपान करून सुद्धा शेवटीचा प्राण पण निवडून घेतला भगवंताने आणि सोड 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 म्हणून किंचाळली पुतना। आपलं जे सुंदर धारण केलं होतं धारण ते टिकू शकले नाही, तिरून त्याला सोडून द्यावं लागलं। त्याचं 12 महिलाचं भयंकर शरीर जे आहे ते फकट झालं आणि त्याच्या एवढ्या मोठ्या स्तनावरती भगवंत त्याने प्राण ओढून घेतला आणि ती निष्प्राण झाली आणि मग यशू धावत माझ्या पुतळ्या पुढे कुठे गेला। त्याचं 12 मैल लांब अशी राक्षसी तुझ्या पर्वतावडे स्तन त्याच्यावरती भगवंत लगेच भगवंताला काढून घेतला। एवढी मोठी राक्षसी कशी आपल्याकडे आली, रूप बदलून सगळ्यांना फसवून तिने इथल्या मुलांचा वध केला, आपल्या कानाला पण ती मारणार होती म्हणून ब्राह्मणांना म्हणून सगळ्यांनी तिने मंत्र मारला, यज्ञ करवला, पापशुद्धी करवली आणि मला आपला पुरावर वसविणं आवश्यक आहे कारण ह्या मुलावरती पुन्हा पुन्हा आला पुन्हा यशोदा खूप रडली की माझं हे दुर्भाग्य आहे, माझी पाप कर्म आहेत म्हणून माझ्या घरामध्ये अशा उत्सवाच्या प्रसंगी ही राक्षसी सुंदर स्त्री म्हणून आली आणि माझ्या मुलावरती आघात केला, सगळ्यांनी म्हणून बाळाकरता प्रार्थना करा। अशा प्रकारे कथा खूप मोठी आहे। सांगण्याचा उद्देश असा आहे की भगवंतांनी सगळं हे का केलं, भगवंतांनी सर्व हे केलं अशा करता की आपण सर्व या कथा ऐकून पवित्र होऊन जावं, आपली आत्मशुद्धी होईल, आपल्या आत्मामध्ये आपल्या जीवामध्ये आपल्या हृदयामध्ये भगवंताच्या बद्दल आकर्षण निर्माण होईल, प्रेम निर्माण होईल, भक्ती निर्माण होईल, आपल्याला आपल्या जीवनामध्ये ह्या प्रसंगाच्या आठवण करून स्मृती करून स्मरण करून एक उत्सव साजरा करण्याचा पुन्हा एक संधी मिळेल याकरता भगवंताने अवतार घेतलेला आहे। म्हणून डॉक्टर सौदरींनी सुंदर व्यवस्था केली आहे, आपला उत्सव साधन करतो भगवंताचा अभिषेक, त्यांना नटवणं, त्यांना अलंकार श्रंभार करणं, त्यांची आरती करणं, त्यांना भोग अर्पण करणं, त्यांच्या आनंदाकरता चरणाभूत प्राशन करणं, त्यांच्याकरता त्यांच्या नावाने सगळ्यांना जेवण घालणं, प्रसाद म्हणून कीर्तन करणं, त्यांच्याकरता आनंदामय भजन कीर्तन गाणं, आपण सगळे छान छान वस्त्र घालून बायका पुरुष इथे आलेला आहात, हाच खरा उत्सव आहे। आपला जन्म जो असतो ना त्याचा अर्थ काय होतो, आपला जेव्हा बर्थडे असतो त्याचा अर्थ काय असतो की मृत्यूच्या आणखी 1 वर्ष आपण जवळ गेलेलो आहोत, त्या सेलिब्रेट काय करायचं, दुःख करायला पाहिजे, तो शोकवटा करून प्रार्थना त्यातला शोकवटा केला पाहिजे कारण का 1 वर्ष आणखीन आपण मृत्यूच्या जवळ गेलेलो आहोत। दररोज जेव्हा सूर्यास्त होतो त्याचा अर्थ काय असतो, 1 दिवस आणखीन आपण मृत्यूच्या जवळ गेलेलो आहोत आणि बर्थडेच्या दिवशी 1 वर्ष आणखीन जवळ गेलेलो आहोत। हा आपला बर्थडे दुर्भागी या जगातला जन्मघेतला दिवस आपल्याकरता फार मोठा काळा दिवस आहे, त्या दिवशी आपण सगळ्यात प्रवेश केला, जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या सगळ्यात आपण प्रवेश केला, तो खूप उघडा केला आपण या लोक एक आपण साजरा करतो हॅपी बर्थडे, पण बर्थडे जो आहे फक्त भगवंताचा साजरा केला जाईल, जयंती केवळ भगवंताची असते, राजकारण्यांची आणि मोठ्या लोकांची जयंती असू शकते, जयंती हा शब्द केवळ भगवंता करता आहे, केवळ महात्मा जनाकरता आणि भगवंता करता आहे, तरी कृष्ण जयंती जी आहे ती खऱ्या अर्थाने आपल्याकरता आपल्या कल्याणाकरता साजरी करायची आणि त्या अनुषंगाने भगवंताचं नाव घेऊन भगवंताची भक्ती करणं, आपल्या जीवनात भक्ती वाढवणं हे हा उत्सवाचं खरं अर्थ आहे। म्हणून ठिकठिकाणी जागोजागी गावोगावी सर्वस्वरी हा उत्सव आम्ही साजरा करतो आणि भगवंताबद्दल जी जागृती आहे ती निर्माण करायचा प्रयत्न। शेवटी आपण सगळे लोक आपापल्या घरामध्ये आपापल्या कर्तव्यामध्ये आपापल्या कामामध्ये आपापल्या विषयामध्ये आपण गुंतलेलो आहोत, परंतु मनुष्य जन्म जे आहे ते भगवंताच्या भक्ती करतात आणि कलयुगामध्ये आपल्याला तपश्चर्या करणं शक्य नाही, ध्यान करणं शक्य नाही, काही घडू शकत नाही, तर तुप्पट सुद्धा मिळत नाही. काय यज्ञापन करणार? यज्ञापन सुद्धा करू शकत नाही. घरदार सोडून तपस्या करून संन्यास घेऊन जंगलात जाऊन तपस्या करू शकत नाही. पण कलियुगामध्ये एक काम जरूर करू शकतो, आहेत त्या ठिकाणी राहून जे जे आपण करत आहोत ते करत राहून, काही न सोडता, काही न त्याग करता, धन परिवार प्रॉपर्टी काही न त्याग करता आपण भगवंताचं नाव घेऊ शकतो. आहे त्या ठिकाणी स्त्री पुरुष बालक वृद्ध गोरे काळे सुशिक्षित अशिक्षित आरोग्य संपन्न रोगग्रस्त अशा सगळ्या अवस्थेमध्ये आपण भगवंताचं नामस्मरण करू शकतो. मी करणार नाही असं आपण म्हणू शकतो, पण मी करू शकत नाही असं म्हणू शकतो. आय विल से दॅट आय विल नॉट डू इट, बट आय कांट डू इट असं म्हणू शकत नाही. मी ये नाही कर सकता ऐसा नाही बोलू शकते, मी करणार नाही असं म्हणू शकतो. भगवंतानी अशी एक पद्धती निर्माण केली आपल्याकरता जी आबालवृद्ध करू शकतील, कुठच्याही अवस्थेमध्ये करू शकतील अशी भगवंतानी एक विधी निर्माण केली, ती म्हणजे नामस्मरणाची. आपल्या नामामध्ये आपले सारे ऐश्वर आणि शक्ती इन्व्हेस्ट करून ते नाम जे आहे ते भेट म्हणून कलियुगामध्ये भगवंतानी आपल्याला दिलेलं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. सगळ्यांना एकदा म्हणायचं आहे प्रेमाने, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या नामस्मरणाच्या माध्यमाने दररोज कृष्ण जन्म आपल्या हृदयात होऊ शकतो. वर्षामध्ये एकच दिवस नाही, भगवंताच्या भक्ताकरता दररोज जन्माष्टमी असते, दररोज गोकुळाष्टमी असते. का? तर दररोज सकाळी उठल्यावरला ते भगवंताचं नामस्मरण करतात आणि दररोज नामरूपाने त्यांच्या हृदयात दररोज भगवंत जन्म घेतात. म्हणून भक्त लोक सदा प्रफुल्लित असतात, सदा आनंदी असतात, त्यांच्या चेहऱ्यावर तेज असतं. कारण जसं देवकीच्या हृदयामध्ये वसुदेवाच्या हृदयामध्ये नंतर देवकीच्या गर्भामध्ये प्रवेश केला तेव्हा देवकी वसुदेव दोघेही फार सुंदर झाले, तेजपूज्य झाले, प्रकाशमान झाले. ज्यांच्यामध्ये भगवंत उपस्थित आहेत, पूर्ण अनुभूतीच्या आधारे उपस्थित आहेत, त्यांना सुंदर आणि प्रकाशन होणार म्हणच आहे, चालू शकत नाही. त्याप्रमाणे ज्यांनी भगवंताला आपल्या हृदयामध्ये स्वीकार केलेला आहे, या जीवनामध्ये स्वामी म्हणून धनी म्हणून मालक म्हणून स्वीकार केला आहे, त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश आनंद ज्ञान तेज हे सगळं येणं अनिवार्य आहे, येणारच. तर ही जी सुवर्ण संधी आहे ती केवळ थोड्या लोकांनी का प्राप्त करावी? प्रत्येक मनुष्य ज्या व्यक्तीने ज्या जीवाने मनुष्य म्हणून जन्म घेतलाय त्या प्रत्येक जीवाला ही संधी उपलब्ध आहे. नामरूपाने भगवंताला स्वीकार करून हृदयाच्या सिंहासनावर त्यांना अधिष्ठित करून आपलं जीवन धन्य करणं हे या जन्माष्टमीचा मुख्य उद्देश. आजच जन्माष्टमी का? दररोज जन्माष्टमी का नाही हे आपण प्रश्न विचारला पाहिजे. दररोज जन्माष्टमी सिद्ध होऊ शकते ज्या क्षणी आपण भगवत नाम स्वीकार करू आणि दररोज नित्य नियमाने भगवत नाम आपण जप करू, त्यावेळी दररोज जन्माष्टमी होणार आणि ती तुमच्या आयुष्यामध्ये व्हावी अशी माझी भगवंताकडे प्रार्थना आहे आणि तुझ्याकडे शुभेच्छा आहे. हरे कृष्ण.